शयनं मनाहं सुरेशं शिवाधारं जगदसदृशं मेघवर्णं शुभांगं शांताकारं भुजगशयनं।